दूसरे शमुएल अध्याय 4 हेब्रोन येथे अब्नेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईशबोशेत याला कळले, तेव्हा तो आणि इतर सर्व इस्रायली लोक भयभीत झाले. शौलाच्या पुत्राजवळ दोन माणसे सेनानायक होती, रेखाब आणि बाना ही त्यांची नावे होती. हे रिमोनचे पुत्र, रिमोन हा बैरोथचा बैरोथ नगर बन्यामिन वंशाचे, म्हणून हेही बन्यामिनी होत. पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले, अजूनही ते तिथेच आहे. शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेत नावाचा मुलगा होता. इस्रायलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेत 5 वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्यास घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला. बैरूतच्या रिमोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईशबोशेतच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईशबोशेत तेव्हा आराम करत होता. गहू घेण्याच्या अमिषाने रेखाब आणि बाना घरात घुसले. त्यांनी त्याच्या पोटावर वार केला, मग ते दोघेही निष्ठून गेले. ते घुसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईशबोशेत झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्यास ठार मारले. त्याचे शीर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दाविदाला त्यांनी ईशबोशेतचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दाविद राजाला म्हणाले, शौल पुत्र ईशबोशेत या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला, त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले. पण दाविद बैरोथच्या रिमोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, देवाची शपथ, परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे. यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पहा शौल मेला. त्यास वाटले मी या बातमीबद्दल त्यास बक्षीस देईन, पण मी त्यास धरून सिकलाग येथे ठार केले. तुम्हासही आता ठार करून मी या भूमीवरून नष्ट केले पाहिजे, कारण आपल्या घरात आपल्या बिछाण्यावर झोपलेल्या एका चांगल्या मनुष्यास तुम्ही दुष्टाव्याने ठार केले. असे म्हणून दाविदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अब्नेरच्या कबरीजवळच त्यांनी ईशबोशेतच्या मस्तकाचे दफन केले.